पुढची नोंद आहे जिरे, इंग्रजी त्याला क्युमिन असं म्हणतात. ही वर्षावी वनस्पती एपीएसी कुलातील असून तिचं शास्त्रीय नाव क्युमिनम सायमिनम आहे. गाजर, कोथिंबीर, ब्राह्मी, बडीशेप या वनस्पतीही एपीएसी कुलातील आहेत. जिरेची लागवड सुवासिक फळाकरिता म्हणजेच बियाकरता करतात. याच्या फळांनाही सामान्यपणे जिरे म्हणतात. ही वनस्पती मूळची भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश आणि भारतातील असून अनेक देशात लागवडीखाली आहे. जिऱ्याची लागवड मसाल्याचे पदार्थ म्हणून केली जाते. प्राचीन काळापासून युरोपात जिरे माहीत असल्याचा आणि इंग्लंडमध्ये 17व्या शतकात ते मसाल्यात वापरल्याचा उल्लेख आढळतो. बायबलमध्ये देखील तिचा उल्लेख आहे. अमेरिकेत स्पेन आणि पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी ही वनस्पती नेली. उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, टर्की, मोरोक्को, इजिप्त, भारत, सिरिया, मेक्सिको, चिली आणि चीन या देशात जिऱ्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. भारतात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात व्यापारी स्तरावर तिची लागवड होते. जिऱ्याचं झुडूप 30 ते 50 सेंटीमीटर उंच वाढतं. खोड सडपातळ असून त्याला अनेक फांद्या असतात. फांद्यावर धाग्यासारखी पानं असतात. पानं हिरवी, एकाड एक आणि नाजूक असतात. फुलं छत्रीसारख्या फुलोऱ्यात येतात. ती लहान असून पांढरी किंवा गुलाबी असतात. फळ टोकदार, लहान आणि शुष्क असतं. ते अर्धस्फुटनशील असून तडकल्यावर त्याचे 2 भाग होतात. प्रत्येक भागावर 9 उभ्या रेषा आणि खोबणी असतात. खोबण्यात तेल नलिका असून त्यात बाष्पनशील तसंच स्थिर तेल असतं. फळात 1 बी असतं. बी बडीशेपीसारखी दिसते. फळे काहीशी कडवट आणि स्वादयुक्त असतात. अनेक वेगवेगळ्या संस्कृतीच्या खाद्यपदार्थात जिरे किंवा त्यांची पावडर मसाल्यात आणि स्वयंपाकात वापरतात. जिरे उत्तेजक असून वायुनाशी, शीतल म्हणजे थंडावा देणारे, स्तंभक म्हणजे आतड्याचं आकुंचन करणारे, रक्तशुद्धी करणारे आणि 10 शामक आहे. जिऱ्यात लोह, कर्बोदक आणि मेद पदार्थ असतात. क्युमिनल डिहाइड या संयुगामुळे जिऱ्याला सुगंध प्राप्त झाला आहे. काही देशात मद्यात तसंच सुगंधी द्रव्यात जिऱ्याचं तेल घालतात. पशुवैद्यकात बियांचा वापर करतात. ही नोंद ढेपे राजा यांनी लिहिली आहे.